हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। श्री श्री राधा गोविंद देव की जय, गौरताय की जय, श्री गौरंग महाप्रभु आविर्भाव महामहोत्सव की जय। बळी महाराज भगवंतांना म्हणतायत की माझे पितामह प्रल्हाद महाराज यांची थोरवी सर्व भक्त जाणत असल्यामुळे ते भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत। पिता हिरण्यकश्यपू यांनी अनेक प्रकारे त्यांचा छळ केला असूनही ते तुमच्या चरणकमलांचा आश्रयापासून कधीही ढळले नाही। तर श्रीमद भागवतामध्ये हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग अत्यंत नाजूक प्रसंग आहेत आणि कधी कधी आम्ही याला म्हणतो की हे विशिष्ट काही निवडक जे पॅटर्न म्हणून ज्याला आपण म्हणू अशी उदाहरणं श्रीमद भागवतामध्ये घेतलेली आहेत। अशा तर भगवंतांच्या भक्तांच्या अनेक लीला आहेत, परंतु प्रल्हाद महाराजांसारखा जेव्हा छळ होतो, अंबरीश महाराजांसारखी संकटग्रस्त अवस्था तयार होते, उत्तरासारखी जेव्हा विपद अवस्था तयार होते, सगळं साम्राज्य हिरावून घेतलं जातं आणि बळी महाराजांचं सर्व भगवंत काढून घेतात, तेव्हा कसं आचरण करावं याची प्रातिनिधिक उदाहरण म्हणून श्रीमद भागवत आपल्याला उपदेश करत असतं। विशेष करून प्रल्हाद महाराज बळी महाराज ही उदाहरणं अशी आहेत की बरेच वेळा भक्त म्हणतात की आमच्या जीवनात खूप समस्या आहेत, घरचे त्रास देतात, समाजामध्ये त्रास आहे, कंपनीमध्ये त्रास आहे, बिझनेसमध्ये त्रास आहे आणि ती मानसिकता बदलत नाही म्हणून मंदिरात आल्यावर काही दिवस असं वाटतं मंदिरात पण त्रास आहे। तर ही उदाहरणं अशी आहेत की वडिलांनी एवढा आतोनात छळ केला आणि शुक्राचार्यांसारखा गुरु आहे जो दिशाभूल करत आहे आणि स्वतः भगवंत वामन देवांच्या रूपात सगळं हरण करून घ्यायला आलेले आहेत, अशा अवस्थेत सुद्धा भगवत भक्ती विकसित करता येते याची मोठी उदाहरणं दाखवल्यामुळे आता कोणी असं म्हणू शकत नाही की माझ्या भक्तीमध्ये मी माझ्या समस्या असताना भगवंतांचं स्मरण करू शकत नाही। खरं तर आपण तीन विभाग पाडता येतील की आपल्यासारखे सगळेजण नवसाधक भक्त, नवसाधक या अर्थाने कधी कधी आपल्याला वाटेल अरे 20 वर्ष झाली, किती वर्ष नवसाधक म्हणून घ्यायचं आपल्याला, तर प्रल्हाद महाराजांच्या तुलनेत आपण कोण आहोत? नवसाधक आहोत। बळी महाराजांच्या तुलनेत आपण नवसाधक आहोत। तर नवसाधक या अवस्थेमध्ये आपण जे काही भौतिकदृष्ट्या सुस्थितीत राहून भगवंतांचं स्मरण करायचा प्रयत्न करतो, म्हणजे स्मरणाचे तीन प्रकार जर करायला गेलं तर या प्रकारचं एक स्मरण आहे। दुसरे की संकट जेव्हा येतात, उत्तरा मातेला जेव्हा संकट आली, द्रौपदी देवीला जेव्हा संकट आली किंवा गजेंद्रला जेव्हा संकट आली आणि आता बळी महाराजांना जी संकट आली, त्या संकटांमध्ये भगवंतांचं स्मरण ते एक वेगळ्या प्रकारचं स्मरण आहे। संकट आल्यावर तीव्र स्मरण आणि तिसरा प्रकार आहे की अखंड तीव्र स्मरण. त्याचं उदाहरण म्हणजे कोण? प्रल्हाद महाराज, तुकाराम महाराजांसारखे भक्त की अखंड स्मरण करत आहेत. तर जसं एखाद्याला दारूची नशाचा अनुभव आलेला आहे तो कितीही गरीब अवस्थेत असला तरी त्याला असं वाटत नाही की पैसे नाही त्यामुळे मी दारू पिऊ शकत नाही. तो कुठून ना कुठून पैशाची जमवाजमव करतो आणि दारू पितो. का? कारण त्यांनी दारूचा नशेचा अनुभव घेतलेला आहे. त्या नशेच्या लोभापायी तो कुठनंही व्यवस्था करतो, त्याच्यासाठी कुठलंही छळकपट करायला तयार होतो आणि नशा करण्यासाठी व्यवस्था करतो. आपण पाहतो की आपण हे दारू पिल्यांचं उदाहरण घेतो, आपल्याला असं वाटतं आपण जरा श्रेष्ठ आहोत, पण आपणही काही कमी दारू पित नाही. आपण कुठली दारू पितो? आपण विषयांची जी आसक्ती आहे ती नशेप्रमाणेच आहे. मग ती इंद्रिय सुखाचे विषय असोत किंवा सात्विक सुखाचे विषय असोत. त्याची आपल्याला नशा लागलेलीच आहे. तर इंद्रिय विषयांचं जे सुख आहे किंवा सात्विक सुख आहे की मंदिरात जायचं, सुंदर प्रसाद घ्यायचा, तिकडे प्रसिद्धी मिळवायची, तिथे नाव लौकिक कमवायचा, तिथे वेगवेगळ्या गोष्टी सादरीकरण करायचं, हे पण एक विषयांची आसक्ती आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये. ही नशेप्रमाणे आहे. तर अशा प्रकारचे जे कोणी नशा करणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की भगवत सेवेमध्ये सुद्धा नशा कशी करायची. आपण पाहतो गरीब लोक असतात, परिस्थिती अतिशय विपद परिस्थिती असते, पण त्या विपद परिस्थितीतही झोपडीला डिश अँटिना असतो. बरोबर आहे? मोबाईलचा नेटपॅक फुल भरलेला असतो, त्याच्यातही सुख अनुभवू शकतो. याचं उदाहरण, ही अगदी एक्स्ट्रीम उदाहरणं आपण पाहत आहोत. कारण आपल्याला आपलं उदाहरण, आपली स्थिती समजावी म्हणून. असं म्हणलं गेलं की आपली दररोजची साधना म्हणजे काय? आपली दररोजची साधना म्हणजे भगवंतांना आमंत्रण पत्रिका लिहिण्यासाठीची तयारी आहे. आपण एक असा सुंदर पत्र तयार करत आहोत आणि ते पत्र तयार करण्यासाठी आपण साधना करत आहोत. त्या पत्राचा आशय काय? पत्राचा आशय आहे भाव. आणि विषय काय आहे? विषय आहेत गुण, वैष्णव गुण. तर दररोजची साधना म्हणजे आपण भगवंतांना आमंत्रित करण्यासाठी, आपल्या हृदयांतरी आमंत्रित करण्यासाठी एक विशेष निमंत्रण पत्र लिहित आहोत आणि त्याचीही तयारी आपण करत आहोत. तर अशा प्रकारे अगदी दुःखद अवस्थेमध्येही दुःखद अवस्थे इंद्रिय तृप्ती आपण करतो. अगदी आर्थिक परिस्थिती बिकट असली तरीही नशापान करतो आणि आजारी असलो, शारीरिक आजार असेल किंवा भवरोग असेल, तरी इंद्रिय तृप्ती हा आपला शरीर धर्म आपण सोडत नाही. का? कारण सोपं आहे, कारण आपण त्याचा रस अनुभवलेला आहे. जसं लहान मुलाला सांगितलं की अरे अमरस आहे, खूप छान अमरस आहे, गोड आहे, तू खा, तो त्यासाठी फारसा उत्सुक नसतो. का? कारण त्याने अमरसाची जी गोडी आहे ती चाखलेली नसते, त्याचा अन्नमय कोश एवढा विकसित झालेला नसतो आपल्या इतका. आपला अन्नमय कोश इतका विकसित झालेला असतो की आपल्याला रसगुल्ला म्हणलं की चव जिभेवर तरळते, गुलाबजाम म्हणलं की चव जिभेवर तरळते, समोसा म्हणला की एक विशेष प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात, आणि उत्सव म्हणलं की राजभोग आपल्याला स्मरण होतं. का? कारण त्या रसाचं आस्वादन केलेलं आहे. तसं भगवंतांच्या नामाचा जर रस आपण अनुभवू शकलो तर जसा तो झोपडीतला व्यक्ती आहे इतक्या विपद अवस्थेमध्येही भगवंतांचं स्मरण करू शकतो. किंवा विषयी व्यक्ती अगदी मंदिरात आला तरी तिथे विषय वस्तू शोधत असतो, त्याप्रमाणे भगवत भक्त आहे तो सुखामध्ये सुद्धा भगवंतांचा नामाचा रस शोधत असतो आणि दुःखामध्येही नामाचा रस शोधत असतो. अट काय? की नामाचा रस किती चाखू शकलोय आपण. तर आपल्याला जसा अमरस म्हणलं अमरसाची चव आठवते, गुलाबजाम म्हणलं की गुलाबजामची चव आठवते, तसं भगवंतांचं नाम घ्यायला लागल्यावर भगवंतांचा रसपान, भगवंतांच्या नामाचं रसपान हे स्मरण व्हायला पाहिजे. का? जर आपल्याला कोणी अगदी कडू पदार्थ दिला किंवा विष्ठा दिली तर आपल्याला ते आवडत नाही, पण आपल्या जिभेला सुस्वादू पदार्थ म्हणजे काय? अमरस आहे. का? जिभेमध्ये स्वाद चखण्याची प्रवृत्ती आहे, शक्ती आहे. तसं आपल्या आत्म्यामध्ये प्रचूर मात्रेमध्ये भगवंतांचं किंवा भगवंतांचं सोडा, अगदी लौकिक अर्थाने आपण पाहतोय म्हणून प्रेम अनुभवण्याची एक शक्ती आहे. ती शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. तर ती आपण नेहमी म्हणतो की भगवत प्रेम, कृष्ण प्रेम. तर ते प्रेम जे आहे ते आपण भौतिक अर्थाने समजून घ्यायचा प्रयत्न करतो. जसं दोन मित्रांमधलं प्रेम, आई आणि मुलाचं प्रेम, पती पत्नीमधलं प्रेम, समाजावरचं प्रेम, कधी कधी आपल्या सेवेंवरचं प्रेम. तर ते प्रेम जे आहे भौतिक प्रेम, त्या अनुषंगाने आपण कृष्ण प्रेम चाखायचा प्रयत्न करत असतो, अनुभवायचा प्रयत्न करत असतो. तर आत्म्यामध्ये प्रचूर मात्रेमध्ये प्रेम करण्याची शक्ती भरलेली आहे. ती शक्ती कधी जागृत होईल? जेव्हा सगळी आपण आवरण बाजूला करू तेव्हा ती शक्ती जागृत होईल. तसं मगाशी आपण पाहिलं की दररोजची साधना म्हणजे भगवंतांना आपण आमंत्रित करण्यासाठी एक आमंत्रण पत्र लिहिण्यासाठीची तयारी आहे. तसं आणखीन एक सुंदर विचार भक्तीमध्ये प्रचलित आहे, तो म्हणजे प्राथमिक नाम साधना म्हणजे आवरण काढण्याची कला. जेवढी आपण आवरण काढण्यामध्ये कुशल होऊ, का? कारण आपल्याला ह्या प्रेमाची शक्ती अनुभवायची आहे. अगदी लौकिक अर्थाने सगळ्यात मोठं प्रेम म्हणजे वात्सल्य रसातलं प्रेम, आई आणि मुलाचं प्रेम जे निस्वार्थी आहे, आणि त्याचं अगदी विकृत रूप म्हणजे एक प्रियकर आणि प्रेयसीचं प्रेम. दोन्ही प्रेम सर्वोच्च मानले जातात, पण एकामध्ये निस्वार्थता तथा आहे तथाकथित निस्वार्थता आहे आणि दुसऱ्यामध्ये पण निस्वार्थता आहे, परंतु स्वार्थ प्रेरित निस्वार्थता आहे। तर या आत्म्यामध्ये प्रचूर मात्रेमध्ये प्रेम करण्याची शक्ती आहे आणि ती प्रत्येक आत्म्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये प्रचूर भरलेली आहे, ती बाहेरून आत घालण्याची गरज नाही। बरेच वेळेला साधकांना असा विचार येतो की नाम घेतोय म्हणजे ते प्रेम आतमध्ये घालतोय, आतमध्ये घालत नाही आपण। आतमधलं प्रेम जागृत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्याचे तीन अवस्था आहेत। पहिली अवस्था म्हणजे जी काही आवरण आहे ते आवरण आपण काढून टाकत आहोत। जसं आपण संस्थेमध्ये आलो कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये की पहिलं आपल्याला बंधन घातलं जातं की चार नियमांचं पालन करा, म्हणजे काय सोडायला शिकवतात। जोपर्यंत आपण सोडायला आणि काढायला शिकत नाही तोपर्यंत ती आवरणं बाजूला होणार नाहीत। पहिली अवस्था, यामध्ये आपण कुशलता प्राप्त केली पाहिजे। म्हणून मध्ये आपण प्रवचनांमध्ये पाहिलं की पूर्णतेची व्याख्या काय, की काढायचं काही राहिलेलं नाही म्हणजे पूर्णता। सोडून देण्यासाठी आपण अतिशय कुशलता प्राप्त केली पाहिजे, कारण जोपर्यंत आपण धरून ठेवतोय, विषयांची आसक्ती धरून ठेवतोय, एखाद्या विषयीचा राग धरून ठेवतोय, द्वेष धरून ठेवतोय, भ्रामक संकल्पना धरून ठेवतोय, तोपर्यंत भगवंतांच्या नामाचा रस आपल्याला अनुभवायला येणार नाही। ही सगळी चर्चा आपण का करतोय त्याच्यावर आपण या चर्चेच्या शेवटी आपण पाहू, कारण जेव्हा प्रल्हाद महाराज एवढी संकट येऊन सुद्धा भगवंतांचे स्मरण करू शकले का, कारण भगवंतांच्या नामाची गोडी त्यांनी चाखलेली होती। ही जर गोडी आपण चाखली तर आपण कितीही इंद्रियतृप्तीची प्रलोभन आली, कितीही संकट आली, कितीही भ्रामक संकल्पना समोर आल्या, कितीही विचलित करणारी साधनं समोर आली, तरीही आपण भगवत प्रेम जे तीन प्रकार पाहिले, एक आहे की सामान्य स्मरण, दुसरे की संकट आल्यावरचं स्मरण आणि तिसरं आहे की सातत्यपूर्ण तीव्र स्मरण, प्रल्हाद महाराज आणि तुकाराम महाराजांसारखं स्मरण, ते आपण करू शकतो। विशेष करून संकट समय आपण स्मरण करू शकतो। जेव्हा आपला आपण गाडी चालवत असतो आणि ऍक्सिडेंट होतो, मागणं किंवा पूर्ण जोरात धक्का बसतो, तेव्हा परिस्थिती पूर्ण नियंत्रणाबाहेर असते। तिथं विचार करायला वेळ नसतो की माझा हात वाचवायचा का पाय वाचवायचा का ब्रेक दाबायचा आहे, काय करायचंय काहीही आपल्या नियंत्रणापलीकडे असतं। क्षणार्धात जे काही घटना घडायची ती घडून जाते। तिथे आपण पूर्णपणे जे काही पूर्वकर्म असेल ते पूर्वकर्मानुसार आपल्याला जे काही थोडंफार लागायचंय जास्त लागायचंय ते सर्व काही होऊन जातं। त्यासाठी पूर्वतयारी चांगली असेल तर कित्येक वेळा अशा मोठमोठ्या अपघातांमध्ये सुद्धा आपण अगदी सही सलामतपणे वाचतो आणि छोट्याशा धक्क्याने सुद्धा मृत्यू होऊ शकतो। हे सर्व काही पूर्वतयारीवर अवलंबून आहे। त्याप्रमाणे जेव्हा आपण भगवंतांच्या नामाची गोडी चाखू तर बळी महाराजांसारखी अवस्था येईल किंवा प्रल्हाद महाराजांसारखी संकटं येतील, तिथेही आपण भगवंतांचं स्मरण करू शकू। बरेच वेळेला आपण पाहतो की समस्या जेव्हा आपल्या जीवनात येतात तेव्हा त्या समस्या अगदी सुटत नाही तोपर्यंत आपण सोडवत राहायचा प्रयत्न करतो। ही आपली मूर्खपणा आहे, कारण आपल्याला आपल्या मर्यादा समजत नाही। आपण विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे, जसं द्रौपदीने केला। विशिष्ट मर्यादेपर्यंत तिने साडी पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, बळी महाराजांनी प्रयत्न केला विशिष्ट मर्यादे, पण त्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर गजेंद्र परीक्षित महाराज त्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांनी तीव्र भगवस्मरणाचा आश्रय घेतला. आपलं होतं काय, आपण ती समस्या सोडवण्यासाठी नको नको ते उपाय करण्यासाठी स्वतःला झोकून देतो आणि नको त्या गोष्टींचा आश्रय घेतो. पण भगवंतांच्या नामाचा आपण आश्रय घेत नाही. अंबरीश महाराजांना जेव्हा दुर्वासा मुनी आले तेव्हा त्यांनी पूर्णपणे पाहिलं की आता अपघात होण्याची स्थिती आहे, ॲक्सिडेंट होण्याची स्थिती आहे. जटेमधनं त्यांनी दुर्वासा मुनींनी जे काही विपद परिस्थिती आणली तेव्हा पूर्णपणे हात जोडून त्या परिस्थितीला शरण गेले, भगवंतांचं स्मरण केलं आणि भगवंतांच्या हातात ती परिस्थिती सोडून दिली. हे कधी शक्य होईल, जेव्हा आपल्या मर्यादा आपण समजून घेऊ. ही एक बाजू झाली आणि दुसरी बाजू, भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये आपण कुशल होऊ. आपण बरेच वेळा म्हणतो की मी आता भगवंतांवर सोडून देतो, तरी पण त्यानंतरही विचार करायचं मात्र थांबवत नाही. का? कारण भगवंतांपेक्षा आपल्याला आपल्या मनावर आणि बुद्धीवर खूप विश्वास असतो. म्हणून काही केल्या ते मनातून तो काही विषय जात नाही. तर ही चर्चा जी आपण करत आहोत ती यासाठी करत आहोत की जोपर्यंत आपण तो रस चाखत नाही तोपर्यंत आपण त्याचा उपयोग क्षणाक्षणाला करण्याचा अभ्यास आपण करणार नाही. तर काढण्यासाठी आपण तीन अवस्था पाहत होतो. पहिली अवस्था, काढण्यामध्ये आपण कुशल व्हायला पाहिजे, सोडण्यामध्ये आपण कुशल व्हायला पाहिजे. जसं जसं आपण सोडत जाऊ तसं तसं नाम रसाचा अनुभव आपल्याला येऊ लागेल. जोपर्यंत आपण धरून ठेवलेलं आहे तोपर्यंत कितीही, बरेच वेळा भक्त 64 माळा करतात, दिवसभर जप करत बसतात परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. याचं कारण का? त्यांनी जे धरून ठेवले ते सोडायला ते तयार नाही आहेत. तर जेव्हा अशा प्रकारे स्मरण वाढत जाईल तेव्हा अंतरंगामध्ये आपण झोकून पाहू, आत्मपरीक्षण करू, तेव्हा कळेल की अरे हे पकडून ठेवलेलं आहे. आणि ही प्रक्रिया अव्याहत चालू राहते. जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ना हरिनाम प्रभू आपल्याला तो रस देणार नाहीत. जसं बळी महाराजांनी पकडून ठेवलेलं होतं साम्राज्य, त्यावरही आपण येऊ. तर ही सोडण्याची जी प्रक्रिया आहे ही अव्याहत चालू राहिली पाहिजे. प्रामाणिकता ही आहे की भगवंता मला दाखवून द्या मी काय काय पकडून ठेवलेलं आहे. आणि एखादी गोष्ट सोडली की नामरस, नाम प्रभू आपल्याला नामरस देतात आणि मग पुढचं पकडलेलं आपल्याला अजून दाखवलं जातं. असं करत 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 आपल्याला अगदी सूक्ष्म भावनेकडे हरिनाम प्रभू घेऊन जातात. आणि ही प्रक्रिया कधीही थांबत नाही, शेवटपर्यंत चालू राहते, अव्याहतपणे चालू राहते. पण आपण कुशल व्हायला पाहिजे काढण्यासाठी. तर पहिली गोष्ट आहे ते काढण्यामध्ये आपण कुशल व्हायला पाहिजे. जसं जसं निघायला लागेल तसं तसं नामरस अनुभवायला यायला लागेल. दुसरी पायरी आहे की भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर जाऊ आणि साक्षात्कारांचा अनुभव आपल्याला येऊ लागेल. जसं आपण पाहतो की बळी महाराज जोपर्यंत साधन संपत्ती पकडून ठेवलेली होती तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की ही संपत्ती आहे, हे साम्राज्य आहे, यांनी मी भगवत सेवा विकसित करेल. संपत्ती आणि साम्राज्य आणि पावर्सनी भगवत सेवा विकसित नाही होत. आपली ही भ्रामक संकल्पना आहे की माझ्याकडे कंट्रोल आले की मी भगवत सेवा विकसित करेन, किंवा मी साम्राज्य आलं की त्याचा उपयोग भगवत सेवेमध्ये करेल. ही भ्रामक संकल्पना आहे. आपण ज्याचा आधार घेत आहोत ते आधारच पूर्णपणे भौतिक आहे. हे अत्यंत सूक्ष्म आहे. याला जेवढी चेतना विकसित असेल तेवढं ते समजायला सोपं जाणार आहे. नाहीतर सगळं काही वरून जाईल. तर म्हणून जसजसं काढायला लागू चेतना विकसित होईल, चेतना जशी विकसित होईल तसे भ्रामक संकल्पना दूर होतील आणि साक्षात्कारांचा अनुभूती ही वाढायला लागेल, मनुष्य जीवनाचं महत्व कळू लागेल. आणि तिसरी शेवटची अवस्था म्हणजे काय की नाम प्रभू आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट व्हायला सुरुवात होतील. नामामध्ये भगवंतांच्या लीलांमध्ये अगदी भौतिक जगात सुद्धा भगवंत आपल्याला प्रकट रूपामध्ये दिसतील. एखादा वृक्ष बघू तर आपल्याला भगवंतांचं स्मरण होईल, भगवंतांच्या शक्तीचं स्मरण होईल. कोरोनाला बघून आपल्याला भगवंतांच्या शक्तीचं स्मरण होईल की किती भगवंतांची शक्ती महान आहे. काय गरज होती कंसाला आणि रावणाला मारायची, एक कोरोना टाकायचा होता कोविड-19. तर भगवंत इतके महान आहेत की त्यांना अणुबॉम्बची गरज नाही. तर शास्त्रज्ञ विचार करत आहेत की अणुबॉम्ब बनवण्याची गरज नाही, जसं सायबर वॉर आहे तशा अशा प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन पसरून द्यायचे आणि नेस्तनाबूत करायचं. तर अशा प्रकारचे जे विघातक विचार म्हणजेच भ्रामक संकल्पना आहे, तर भगवंतांची शक्ती प्रकट होऊ लागते, भगवंतांची अनुभूती येऊ लागते. तर म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपण स्मरण करू त्या स्मरणामध्ये जर रस प्राप्त करू शकत नसू तर काय होईल, सहजतेने आपण भ्रामक गोष्टींमध्ये अडकत जाऊ. तर म्हणून आपण या प्रकारचा विचार करत आहोत, कारण ही इतकी नाजूक परिस्थिती आहे. जसं आपण अर्जुनाची परिस्थिती पाहिली, तर आपण अर्जुनाच्या जागी असतो किंवा बळी महाराजांच्या जागी असतो तर प्रल्हाद महाराजांच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं, आपण पहिली गोष्ट केली असती की दोष देत बसलो असतो की माझे वडीलच असे आहेत, माझे नातलगच असे आहेत, माझ्या काकांना माझ्या त्यांच्या मुलावर फार प्रेम आहे. आपण दोष देत बसलो असतो, परिस्थिती अनालिसिस करत बसलो असतो. पण या तीन उदाहरणं जी आपण पाहिली या तीन उदाहरणांमधला हा फरक आहे. जे सामान्य नवसाधक आहेत ते साधक काय करतात, समस्येच्या जास्त विश्लेषण करत बसतात आणि दोष देत बसतात की याच्यामुळे असं झालं, या परिस्थितीमुळे झालं, या व्यक्तीमुळे झालं. आणि दुसरी गोष्ट ते काय करतात, त्या परिस्थितीला जास्तीत जास्त अनालिसिस करत बसतात. पण दुसऱ्या प्रकारचे जे भक्त आहेत म्हणजे ज्या अवस्थेला जाऊन पोहोचतात की संकट जेव्हा येतात तेव्हा स्मरण करतात, ते थोडा वेळ अनालिसिस करतात, थोडा वेळ समस्या सोडवायचा प्रयत्न करतात आणि एका क्षणाला ते सोडून टाकतात, भगवंतांचं तीव्र स्मरण करतात. मात्र तीव्र स्मरण करायला लागल्यानंतर ते समस्या सोडवायचा प्रयत्न करत नाहीत. आणि तिसऱ्या प्रकारचे जे भक्त पाहिले आपण, जे सतत ते इतके वेगाने स्मरण करत असतात की त्या समस्या कधी येतात कधी जातात त्यांना कळतही नाही, आणि त्या समस्यांसाठी जे काय अनुकूलरित्याने करायचं आहे किंवा ज्या गोष्टी करायच्या जाणीवपूर्वक करायच्या, ज्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळायच्या, त्या आपोआप ह्या लोकांकडनं घडून जातात. अगदी मोठं उदाहरण आपण पाहू शकतो की एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद हे जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तेव्हा ते अनालिसिस करत बसले नाही की या देशाची संस्कृती काय, ह्या लोकांची सायकॉलॉजी काय, हे लोक असे का वागतात, मग यांना सिस्टमॅटिकली बाहेर काढण्यासाठी काय करायचं, असले ते विचार करत बसत नाहीत हे लोक. बळी महाराज, गजेंद्र, प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराज अनालिसिस करत बसले नाहीत, वडिलांवर वेगवेगळे प्रयोग करत बसले नाहीत. हे भगवत स्मरणामध्ये एवढे तीव्रतेने वाढवत गेले की त्यांना माहिती आहे की या समस्येपेक्षा भगवंत शक्तिशाली आहेत, भगवंत ही समस्या सोडवतील. तर कधी कधी आपण समस्या इतक्या चिंतन करतो इतक्या चिंतन करतो नकळतपणे आपण त्याच्या आहारी जातो. एकदा भक्तितीर्थ महाराज प्रचार करत होते आणि प्रचार करताना त्यांना ते दिसायला आपण माहिती आहे की काळे वर्णाचे दिसत होते, त्यांना कोणी म्हणाले की अरे तू किती काळ्या आहेस, अगदी मराठी भाषेमध्ये तू किती काळ्या आहेस. तर स्वाभाविक आहे की एखाद्या व्यक्तीला वाईट वाटतं, राग येतो. तसं भक्तितीर्थमान वाटलं की अरे मला काळ्या म्हणाला, म्हणजे अगदी द्वेषपूर्ण भावनेने म्हणाला. आणि भक्तितीर्थ महाराज जसं एक मुलगा आपल्या आईकडे येऊन सांगतो, तसं भक्तितीर्थ महाराज प्रभुपादांकडे गेले आणि म्हणाले की श्रील प्रभुपाद मला प्रचार करताना काही भक्त किंवा काही लोक एक काळ्या म्हणून हिणवतात. तर प्रभुपादांनी अत्यंत समर्पक उदाहरण दिलं, ते म्हणजे तू जोपर्यंत तुला दुःख वाटतंय काळ्या म्हणल्यावर, याचा अर्थ तू द्वंद्वस्थितीत आहेस. तुला दुःख होतंय म्हणजे तू द्वंद्वस्थितीत आहे. याचाच अर्थ काय, या समस्यांमुळे जोपर्यंत आपल्याला दुःख होतंय की या जीवनामुळे जोपर्यंत आपल्याला दुःख होतंय तोपर्यंत आपण द्वंद्वस्थितीत आहोत, तोपर्यंत आपण भ्रामक जीवन जगत आहोत. आणि जेवढा आपण या दुःखांचं स्मरण करू तेवढा आपण काय होत जाऊ. आपण हे तीन प्रकारचे भक्तांचं विश्लेषण करायचा प्रयत्न करत आहोत, अभ्यास करत आहोत. तर पहिल्या प्रकारचे साधक हे द्वेषाचं समस्येचं जास्तीत जास्त विश्लेषण करत बसतात आणि या विश्लेषण करण्याच्या नादात ते अधिकाधिक दोष देऊ लागतात परिस्थितींना, व्यक्तींना. आणि हे दोष देता 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 त्यांना हे समजत नाही की मी त्या समस्येच्या आहारी चाललेलो आहे आणि त्या समस्येला शरण जातो आहे. आणि हे करता करता त्याच्यामध्ये द्वंद्वस्थिती तयार होते, सुख दुःख, मान अपमान, जय पराजय. आणि तो द्वंद्वामध्ये अडकला की त्याचा अहंकार जागृत होतो. मग तो या स्तरावर येतो की मला असं वाटतंय की असं व्हायला पाहिजे, माझं हे स्पष्ट मत आहे की असंच व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे त्याचे शब्द म्हणजे त्याची गाडी घसरायला लागलेली आहे, अहंकार वाढू लागलेला आहे. आणि अहंकार वाढला की तो काय करतो, मोहामध्ये पडतो. मोहामध्ये पडला की तो भ्रमित व्हायला लागतो, दोष बघू लागतो आणि अशा प्रकारे तो भ्रामक संकल्पनांमध्ये अडकून जातो. त्याला असं वाटतं की ही समस्या सुटली की सगळं काही व्यवस्थित होईल, हा व्यक्ती बाजूला झाली की सगळं काही व्यवस्थित होईल. अशा भ्रामक संकल्पनांमध्ये तो अडकत जातो. का? कारण त्यांनी त्या समस्येचा आश्रय घेतलेला होता. आपण हे उदाहरण जाणीवपूर्वक इथे पाहत आहोत की बली महाराजच्या पुढे जेव्हा ही समस्या आली तेव्हा त्यांनी काय केलं, परीक्षित महाराजांच्या जीवनात समस्या आली तेव्हा त्यांनी या स्थितीमध्ये आदर्श आचरण कसं असावं याचा त्यांनी अभ्यास केला. परीक्षित महाराजांनी याची जिज्ञासा केली की माझा मृत्यू 7 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तर माझं कर्तव्य काय आहे. बळी महाराज याच प्रकारची मानसिकता घेऊन जिज्ञासा करत आहेत, प्रल्हाद महाराजांचं स्मरण करत आहेत. अंबरीश महाराज त्यांनी ऋषीमुनींकडे गेले तर समस्येच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर हे लोक आदर्श स्थितीचा विचार करतात, त्या समस्येला शरण जात नाहीत. परंतु आपण त्या समस्येला इतके शरण जातो आपल्याला कळत नाही की ही मायदेवीची अगदी चांगली योजना आहे. असं का? कारण या समस्या ज्या आहेत, बली महाराजांची समस्या वेगळी आहे, प्रल्हाद महाराजांच्या समस्या वेगळ्या आहेत, परीक्षित महाराजांची समस्या वेगळी आहे, उत्तरादेवीची समस्या वेगळी आहे, या समस्या आपल्याला दिशा दाखवत आहेत. कुठली दिशा दाखवत आहेत? तर प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. आपण पाहतो प्रत्येक भक्ताच्या जीवनात वेगवेगळ्या समस्या आहेत. या समस्या आपल्याला दिशा दाखवत आहेत. कुठली दिशा दाखवत आहेत? की तुझं हे काढायचं राहून गेलेलं आहे हे दाखवण्यासाठी ती समस्या आहे. तुम्ही पहा कुठल्याही उदाहरणात, भरत महाराजांचं आपण उदाहरण पाहू, भावस्थितीला गेल्यानंतर कुठलं काही काढायचं राहून जातं का? पण तिथे एक गोष्ट राहून गेलेली होती, ती म्हणजे मायझरली कंपॅशन, कृपण करुणा ही काढायची राहून गेलेली होती. म्हणून भगवंतांनी अशा प्रकारे योजना केली. भगवंत समस्या देतात, आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला दिशा दाखवत आहेत. काय काढायचं तुझं राहून गेले ते काढायच्या ऐवजी आपण त्याला मॅन्युपुलेट करण्यासाठी जास्त प्रयत्न करतो, त्याला एवढं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. अगदी कंसाच्या जीवनातही समस्या आली, बरोबर आहे, आकाशवाणी झाली म्हणजे काय दाखवून द्यायचं होतं की तू जीवनासाठी एवढा आसक्त आहेस. परीक्षित महाराज आणि कंस यांच्या जीवनात सारखी समस्या आली पण दोघांचाही ॲप्रोच वेगवेगळा राहिला. परीक्षित महाराजांनी काय काढायचे समजल्यामुळे लगेचच सगळं सोडून दिलं आणि माझं कर्तव्य काय हे जाणून घ्यायची जिज्ञासा केली. आणि कंसाने काय केलं परिस्थितीवर नियंत्रण करण्याची चेष्टा केली. म्हणजे त्या समस्येला इतकं चघळत बसला इतके चघळत बसला कंस. ही कंसाची स्थिती नाही आपली स्थिती आहे. आपण आपल्या जीवनातल्या समस्या पाहिल्या त्या समस्यांच्या आहारी आपण इतके जातो त्या कंसासारखं मॅन्युपुलेट करत बसतो. त्याच्यामध्ये आपण भगवंतांना मारायला म्हणजे धर्मतत्वांची हत्या करायला कमी करत नाही. आपल्याला समजतच नाही ही जे मगाशी आपण शृंखला पाहिली बंधवामध्ये अडकतो अहंकार येतो त्याच्यानंतर भ्रामक स्थिती तयार होते मोह होतो दोष पाहू लागतो पुन्हा मग भ्रामक स्थिती येते आणि शेवटी बुद्धिनाशात प्रणश्यते. या समस्यांचे आपण इतके आहारी जातो का कारण नाम रसाचा अनुभव आपल्याला नाही म्हणून आपण नेहमी भौतिक दृष्टिकोनातून भगवत प्रेम अनुभवायचा विचार करतो आणि समस्या सोडवायचा प्रयत्न करतो. हे जे कॉम्बिनेशन आहे की भगवत प्रेम आणि समस्या समस्या सुटले की भगवत प्रेम वाढेल किंवा भगवत प्रेम वाढण्यासाठी समस्या सोडवायच्यात हे कॉम्बिनेशन थॉट्स ऑफ कॉम्बिनेशन हे चुकीचं आहे. म्हणून जीवनाविषयीच्या भ्रामक संकल्पना जर आपण दुसरा टप्पा पाहिला या भ्रामक संकल्पना हळूहळू निघू लागतात पण आपण सोडण्यामध्ये प्रवीण असलं पाहिजे. काय सोडायचं आहे ते भगवंत आपल्याला नामरूपाने दाखवून देतील. तसं तसं आपण सोडत गेलो तर आपली चेतना विकसित होत जाईल. तर या समस्यांच्या आपण इतके आहारी जातो या समस्या आपल्याला दिशा दाखवत आहेत. आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला दिशा दाखवत आहेत की काय काढायचं राहून गेलेलं आहे. आपण भरत महाराजांचं उदाहरण पाहत होतो की भावस्थितीला गेल्यानंतर सुद्धा ते मायझरली कंपॅशन काढायचं राहून गेलेलं होतं. परीक्षित महाराजांच्या अवस्थेत पुढे भगवंत वर्णन करतात प्रल्हाद महाराजांना सांगतात की या साम्राज्याविषयीची एक प्रकारची इच्छा बळी महाराजांच्या हृदयामध्ये राहून गेलेली होती ती काढून टाकण्यासाठी भगवंतांनी ही योजना केलेली होती. तर मग आपण म्हणू की जे कोणी पांडव आहेत त्यांच्या जीवनात काय ह्या समस्या आल्या त्यांना पण दाखवून दिलं की बाबा नक्कीच हृदयामध्ये आसक्ती नाही आहे नक्कीच हृदयामध्ये आसक्ती नाही आहे. धर्मसंस्थापनेसाठी साम्राज्याची स्थापना करायची आहे म्हणून त्यांनी साम्राज्याची इच्छा केली याची वारंवार तपासणी भगवंतांनी अनेक संकटांच्या माध्यमातून केली. म्हणून समस्या ह्या आपल्याला दिशा दाखवत आहेत आणि त्या जसं जसं काढत जाऊ आपण काढायच्यामध्ये प्रवीण होत जाऊ तसं जसं भ्रामक संकल्पना निघायला लागतील. आणि भगवंत पण प्रत्येक समस्या अशा पद्धतीने मांडतात की प्रत्येकाचा अनर्थ काढण्याची पद्धत वेगळी आहे. भरत महाराजांची अनर्थ काढायचा कसा होता तर हरिणाचा जन्म झाला आणि का कारण तो अनर्थ इतका आतमध्ये जपून ठेवलेला होता म्हणून पुन्हा एक जन्म घ्यावा लागला आणि नंतर भरत महाराजांचा जन्म झाला जड भरतांचा जन्म झाला. तर ती जो अनर्थ आहे तो इतका आतमध्ये रुजून बसला असेल तर प्रत्येक अनर्थ काढायची भगवंतांची पद्धत पण प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. कंसाचा अनर्थ काढण्यासाठी वेगळी पद्धत आहे इंद्राचा अनर्थ काढण्यासाठी वेगळी पद्धत आहे ब्रह्माजींचा अनर्थ सोपा होता जो काही तथाकथित लीला आहे ती तथाकथित अनर्थ आहे तो काही अनर्थ नाही पण लीला रूपाने आपण पाहायला गेलं तर तो काढण्याला फार सोपा आहे. भगवंतांनी फक्त काही ग्वालबाल बाजूला घेतले आणि काही काळासाठी भ्रमित करून दाखवून दिलं तर निदान तेवढं सोपं तरी करून द्यावं भगवंतांना. एवढं क्लिष्ट केलं की अनेक जन्म घ्यावे लागतायत भगवंतांना अनेक जन्मामध्ये आपल्याला काढावं लागतंय या वेदनादायी प्रवास आपण का करून घ्यायचा. अगदी सोपं आहे अगदी सोपं आहे. हे काढण्याची जी प्रक्रिया आहे भगवंत काढण्याचे पद्धत आहे ही प्रत्येकाची निर्णय आहे. अंबरीश महाराजांच्या केसमध्ये आपण पाहू शकतो, दुर्वास मुनी यांच्या केसमध्ये आपण काढू शकतो, काढण्याची पद्धत कशी आहे. हे तर सगळे महात्मे आहेत, यांचा दोष यांचा अनर्थ पाहण्याचा आपला अधिकार नाही किंवा ती आपली योग्यता नाही आणि आपण तो पाहू नये. पण एक उदाहरण म्हणून आपण इथे पाहत आहोत की आपल्या जीवनात ही उदाहरणं फक्त लीला म्हणून आपण पाहत नाही तर माझ्या जीवनात वाकून पाहण्यासाठी की असे कुठले कुठले अनर्थ मी जपून ठेवलेले आहेत आणि ज्या काही समस्या आहेत आपल्या जीवनात आपण हे समजून घेतलं पाहिजे त्या ऋतून बसलेल्या अनर्थ आहेत. कधी कधी असं वाटतं ही समस्याच सुटत नाही, ही परिस्थिती काय बदलायला तयार नाही. ती कशी बदलेल, जोपर्यंत तू अनर्थ काढायला सुरुवात कर ती परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. असं वाटतं की नाही ही व्यक्ती बाजूला झाली किंवा ही परिस्थिती बाजूला झाली, ही वस्तू बाजूला झाली की ही सगळी समस्या सुटेल. समस्या बाहेर नाही आहे, समस्या आतमध्ये आहे. का? कारण आत्म्यामध्ये प्रेम करण्याची प्रचूर प्रवृत्ती प्रत्येक आत्म्यामध्ये आहे, फक्त आपल्याला आवरण बाजूला करायची. जे काही काढायचं आहे ते बाजूला काढायचे अनर्थ राहिलेले, ते अनर्थ निघाले की भ्रामक संकल्पना निघतील आणि भ्रामक संकल्पना निघाल्या की परमसत्याची अनुभूती होऊ लागेल, परमसत्य स्पष्टपणे दिसू लागेल. तर हे अत्यंत सूक्ष्म विज्ञान आहे. तर म्हणून आपल्याला भगवंत दुःख देत असतात, त्या दुःखाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला, समस्यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवून देतात. जसं भक्तितीर्थ महाराजांचं आपण मगाशी उदाहरण पाहिलं, तर आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला दुःख होतंय म्हणजेच तिथे अनर्थ आहे, तिथे स्वार्थ आहे, हे आपल्याला समजायला हवं. तर अगदी 2 + 2 = 4 इतकं स्पष्ट आणि सरळ विज्ञान आहे. हे दुःख या समस्या आपल्याला दिशा दाखवत आहेत, ती दिशा आपण समजून घेतली पाहिजे, त्या दिशेने आपण बाहेर काम न करता आतमध्ये काम केलं पाहिजे. आणि हे आतमध्ये काम करताना आपण त्या समस्येच्या आहारी जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात की पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा आश्रय सोडून तो अन्य कोणत्याही आश्रयाला जात नाही. आपण कोणाचा आश्रय घेऊन ते सोडवत आहोत हे फार महत्वाचं आहे. समस्या सोडवताना आपण कुठल्या गोष्टींचा आश्रय घेतो ते फार महत्वाचं आहे. का? कारण हे जगतच असं बनवले की तुम्हाला विस्मरण करण्यासाठी प्रेरित करेल आणि जसं विस्मरण करू ही जडापासून चेतनची अनुभूती जी आहे ती सूक्ष्म अनुभूती जी आहे, सूक्ष्म भावना आहे, त्याचा अनुभव भगवंतांच्या नामाने आपल्याला मिळणार आहे. आणि अगदी सहज सोपा आहे, पण फक्त सोडण्याची प्रवृत्ती आपण जागृत ठेवली पाहिजे. काय काय सोडायचं त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि बाहेर काम करण्याऐवजी जास्तीत जास्त आपण आतमध्ये काम केलं पाहिजे. तर म्हणून आपण पाहतो की ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं आपल्याला दाखवून देत आहेत परीक्षित महाराज, बळी महाराज, प्रल्हाद महाराज, की भगवंतांचं स्मरण इतक्या तीव्रतेने, इतक्या त्याला इतकं प्राधान्य असलं पाहिजे की इतर आपली जबाबदारी कर्तव्य सोडली तर केवळ भगवंतांचं स्मरण एवढाच आपला व्यवसाय धंदा असला पाहिजे, बिझनेस असला पाहिजे. बाकी गोष्टी आपोआप सुरळीत होतील. बाहेरच्या गोष्टी सुरळीत करायच्या असेल तर काय करावं लागेल, आतल्या गोष्टी सुरळीत कराव्या लागतील. बाहेरच्या गोष्टींचं जे काही विस्थापित किंवा समस्या दिसत आहेत त्या समस्या सोडवायच्यात कुठे, आतमध्ये सोडवायच्या आहेत. तर म्हणून जेवढं आपल्याला सुविधाजनक जीवन असेल तेवढं आपलं स्मरण कमी होईल. आणि म्हणून जे भगवत भक्त आहेत कुंती महाराणी, बळी महाराज, त्यांना अशा समस्यांमध्ये भगवंतांचं स्मरण करण्याचं कौशल्य, आपल्याला आश्चर्य वाटेल की बळी महाराज हे सगळे जे काही इथे आपण पाहतो की ते म्हणतात की सर्व असुरांमध्ये ते विचरण करतायत, त्यांच्यामध्ये वावरतायत, असुर कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, प्रल्हाद महाराजांसारखे श्रेष्ठ भक्त त्यांच्यामध्ये आहेत, पण अशा वातावरणात अशा लोकांमध्ये राहून सुद्धा अशा प्रकारची भक्ती विकसित करता येते. जरी शुक्राचार्यांसारखे गुरु असतील, आसुरांसारखा संपर्क असेल आणि भगवंत वामन देवांच्या रूपात येऊन सगळं हरण करून घ्यायला जरी आले, तेव्हा माहिती नव्हतं की भगवंत आहेत, तरीही भगवत भक्ती विकसित करू शकतो, एवढी भगवंतांच्या नामामध्ये आणि भक्तीमध्ये शक्ती आहे. तर जेवढं आपलं सुसह्य जीवन असेल, सुविधाजनक जीवन असेल, तेवढा आपल्याला आपला रस्ता सापडणं अवघड आहे. आणि जेवढ्या समस्या असतील तेवढा आपला रस्ता सापडणं सोपं आहे, कारण समस्या आपल्याला रस्ता दाखवत आहेत. आणि म्हणून जे प्रगत भक्त आहेत ते नेहमी बाहेर पण समस्या बघतात आणि आतमध्ये बाहेरच्या समस्या आतमध्ये अवलोकन करतात आणि बाहेरच्या समस्या बघून आतमधल्या समस्या काढतात. आपण काय करतो, आतमधल्या समस्याने बाहेरच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करतो, हा फरक आहे. हरे कृष्णा. शील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, बली महाराज की जय, प्रहलाद महाराज की जय, श्री श्री राधा गोविंद देव की जय.